सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत, त्याचबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर गुरुराज पडसळगी पण आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर पाटणकर.
नमस्कार श्रोते हो.
नमस्कार डॉक्टर गुरुराज.
नमस्कार
डॉक्टर पाटणकर सर. आपण लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या सर्वसामान्य मूत्रविकारांविषयी मागच्या भागात चर्चा केली, तर आज आपण श्रोत्यांना विस्तृत माहिती देऊयात की हे मूत्रविकार कोणते आहेत, त्याबद्दल काय सांगाल.
मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न डॉक्टर गुरुराज यांनाच विचारतो.
अच्छा
गुरुराज सर, किडनी म्हणजे मूत्रपिंडाचे असे कुठले मूत्रविकार असतात की जे आजार वेळेवरती उपचार नाही केल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकतात, त्यांची लक्षणं कशी असतात, त्यांचं निदान कसं केलं जातं आणि कुठले उपचार केले जातील?
हम इसको स्टेप बाय स्टेप डिस्कस करेंगे सर. पहले मैं माहिती देना चाहता हूं की किडनी रिलेटेड जो बच्चों में मूत्रविकार पाए जाते वो कौन से
जी.
मोस्ट कॉमन जो पॉपुलेशन में पाया जाता है वो उसको PUJ ऑब्स्ट्रक्शन या फिर पेल्वी यूरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन. ये मतलब क्या है, जो किडनी और उसके नीचे जो नली आता रहता है उसके जोड़ में कुछ प्रॉब्लम है.
ओके.
वो जन्म से पहले ही हो सकता है बहुत बार, या फिर अक्वायर्ड जो बोलते हम जन्म के बाद डेवलप हो सकता है. उसका कारण स्टोन हो सकता है या फिर बार बार इन्फेक्शन होने की वजह से. अनएक्सप्लेन्ड फीवर जो बोलते हैं हम, मतलब उसका कुछ भी कारण नहीं है बट बच्चों को बार बार ठंडी पकड़ के ताप आना वैसे हो सकता है. ये सब कारण है जो किडनी से नॉर्मली यूरिन या फिर मूत्र जो बोलते हैं हम बाहर निकलने का रास्ता बंद हो जाए तो लगवी उधर ही किडनी में अटक के किडनी के ऊपर उसका असर दिखना शुरू हो जाता है.
श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवा उपलब्ध आहेत. डॉक्टर गुरुराज, हम बात कर रहे थे जो बच्चों में पाया जाता है POJ ऑब्स्ट्रक्शन, तो उसके बारे में आप बता रहे थे, उसकी ट्रीटमेंट किस तरह से की जाती है?
जो POJ ऑब्स्ट्रक्शन है
जी,
बहुत बार वो जन्म से पहले ही पाया जाता है.
ओके.
हाँ, उसका डायग्नोसिस जन्म से पहले ही हो जाता है
जी.
सिर्फ उसका सीवियरिटी के तौर पे हम डिसीजन लेते हैं कि कितना जल्दी उसका ट्रीटमेंट होना.
ओके.
यस, सीवियरिटी मतलब कैसा, वो किडनी पे कितना असर दिखा रहा है.
अच्छा.
और एक किडनी इन्वॉल्व है या फिर दोनों किडनी पे उसका असर दिखा रहा है.
ओके.
हाँ, जब दोनों किडनी पे असर हो रहा है तो उसका इलाज हमें जल्द से जल्द करना बहुत जरूरी है.
ओके. ओके.
यस
डॉक्टर गुरुराज, इसके बारे में आपने बहुत अच्छी तरह से जानकारी दी है. डॉक्टर पाटणकर सर.
हाँ, या वेळेला आणखीन एक लक्षण मी सांगू इच्छितो की जसं डॉक्टर आता गुरुराजने सांगितलं की बऱ्याच वेळेला ताप येणे किंवा इन्फेक्शन होणे, जंतुसंसर्ग होणे, परंतु काही केसेसमध्ये मी असंही पाहिलेलं आहे की त्या रुग्णाला काहीच त्रास नसतो.
अच्छा.
आणि हा आजार तसाच त्याला आपण अनडिटेक्टेड लक्षण तसा राहू शकतो. अशा वेळेला मला वाटतं सोनोग्राफी हा एकच तपास आहे की ज्याच्यामुळे ह्या रोगाचं प्राथमिक निदान होऊ शकतं.
नक्कीच.
त्यामुळे मुलाला काहीच त्रास नसेल तर त्याला आजारच नाही असं देखील मानणं चुकीचं ठरेल.
ओके. या सगळ्याबाबत आपण अजूनही माहिती देणार आहोत, पण आजच्या भागाची वेळ संपत आली, तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवा उपलब्ध आहेत. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
नमस्कार.